दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यांना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी दावली। दलितांच्या कुटुंबात जन्म त्यान घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पाना त्यान जाणला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, अन्यायाच्या ज्वालांनी निखारा पेटला, दलित उद्धाराची यान त्याने घेतली, त्यानं माणसाला माणुसकी दावली। गुरढोर पाणी पिती दलित राही दूर, कंठ त्याचा कोरडाणी डोळ्या मधी पूर, जाणून या मन त्यांचं भीम हो अधीर, जाणून या मन त्यांचं भीम हो अधीर, फुल केलं महाडच तळच वदार, तस दलितांना दिलं पाणी ओंजळी, त्यानं माणसाला माणुसकी दावली। दिनांसाठी गिळून या सारे अपमान, स्वयं तेज बुद्धीने हो मिळविला मान, शोषितांची पीडितांची वाढवली शान, शोषितांची पीडितांची वाढवली शान, फुलांनी हे सुगंधल वाढलेल रान, अशी समतेची धुरा बाबा वाहिली, त्यानं माणसाला माणुसकी दावली।